आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून. केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्याचं काम वेगानं सुरू. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेत प्रकल्पनिहाय समन्वय अधिकारी देणार अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची नागपुरात माहिती. आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात येत्या 23 जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं याकरिता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं. हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात सुरू असलेल्या कामाबद्दल ते म्हणाले.
The first manufactured in India chip on a commercial scale will be manufactured in this year 2025. The way we have created the talent pool, the way we are promoting the design, and the way we are going deeper into the capital equipment and the materials required for semiconductors, India will become one of the top 5 semiconductor nations in the world in the coming years.
चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलं आहे. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा गट रेजिस्टंट फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता. या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधले लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, जमात उद दावा हे दहशतवादी गट आणि हाफिज सईद मसूद अझर या दहशतवादी कारवाया करणाऱ्या व्यक्तींचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निर्बंध नियमांतर्गत समावेश केला आहे. नागपूरच्या मध्य रेल्वेमध्ये चिकित्सक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर निर्भय यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचा वारसा घेतला असून दर रविवारी 100 मीटर पर्यंतचा रस्ता स्वच्छ करण्याचा अनुकरणीय उपक्रम सुरू केला आहे. त्याबद्दल ऐकूया त्यांच्याकडून.
रविवार और शनिवार को मैं सिविल लाइन्स में ईस्ट हाई कोर्ट रोड पर भोले पेट्रोल पंप से त्रिपुरे कॉलेज टी पॉइंट तक कचरा उठाता हूँ. रोड के दोनों ओर और डिवाइडर पर पड़े हुए प्लास्टिक के बॉटल, रैपर, पन्नी, कांच के बॉटल, सिगरेट के पैकेट इत्यादि इकट्ठा करता हूँ और डस्टबिन में डालता हूँ. अगर हर लोग सिर्फ संडे के दिन अपने घर के पास का 100 मीटर भी साफ करें तो देश का लाखों किलोमीटर साफ हो सकता है. तो हम लोग प्रण करें, हर कोई संडे के दिन 100 मीटर, देश होगा सुंदर और महान.
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर शहराने देशात 21वा क्रमांक प्राप्त केला आहे. यासोबतच चंद्रपूर शहराला स्वच्छतेसाठी 3-स्टार सिटी म्हणून गौरवण्यात येत आले आहे. स्वच्छतेविषयक अहवालानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने डोअर टू डोअर कचरा संकलन 93% प्रमाणात यशस्वीरित्या राबवले जात आहे. तसेच 76% नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा करत आहेत. हेही एक महत्वाचं पाऊल आहे. या विशेष म्हणजे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे आणि शहराने ओपन डिफेरिकेशन दर्जा कायम ठेवला आहे. आगामी काही काळात सिवरेज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर शहरातील टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास आयुक्त विपिन पालीवाल यांनी व्यक्त केला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पनिहाय आणि जिल्हानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत अशी माहिती अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी आज नागपुरात दिली. नागपूर जिल्ह्यासाठी 278 मेगावॅटचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी 15 विकास कामांना काम देण्यात आले असून 59 वीज उपकेंद्रातील कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करायची आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्रीमती आभा शुक्ला बोलत होत्या. आभा शुक्ला यांनी योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये सौर प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी, तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वन विभागाशी संबंधित अडचणी दूर करणे यावर भर देण्यात आला. सर्वात महत्वाचे म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता सुलभ करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. खासगी शेती जमीन मालकांना या योजनेत लाभ घेण्यासाठी मिळणाऱ्या लाभाबाबत व्यापक जनजागृती करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. येत्या 23 तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे. 21 तारखेला गोंदिया आणि गडचिरोली तर 22 आणि 23 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्धा जुलै महिना संपला असून वाशिम जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक जलप्रकल्प अद्याप भरलेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पहिल्या आठवड्यात वाशिम कारंजा महामार्गावरील गायवळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागला होता, मात्र यावर्षी या प्रकल्पात केवळ 20% जलसाठा नोंदवला गेला आहे. या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पाणीसाठ्यावर थेट परिणाम झाला आहे. अशा स्थितीत खरीप हंगामाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. पिकांना आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा न झाल्यास उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारे एलईडी कॉलेज आणि नागपूर फास्ट फाउंडेशनतर्फे सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. या दरम्यान 50 रोपे लावण्यात आली. एलईडी कॉलेजच्या विज्ञान आणि मानवी विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात भाग घेतला. भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी, डी हरिका, आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर नागपूरची दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धिबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे. शार्क ऍक्टिव्हेट स्पोर्टिंग असोसिएशन, क्रीडा भारती आणि टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण शिबिराच्या प्रमाणपत्र वितरणाचा समारोह व महिला सायकलपटूंच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच सेवा सदन शिक्षण संस्थेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे अखिल भारतीय नियामक मंडळाचे सदस्य प्रसन्न हरदास यांनी खेळात गुरूंचे महत्व पटवून दिले. प्रमुख उपस्थितीमध्ये आर्यन मॅन राजेंद्र जयस्वाल यांनी भारत मातेविषयी खेळाडूचे समर्पण याविषयी मार्गदर्शन केले. टपाल विभागानं पुढील पिढीच्या एपीटी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. एपीटी प्रणालीची रचना योग्य अनुभव, वेगवान सेवा, वितरण आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे. ही सुविधा प्रणाली दिल्लीच्या टपाल कार्यालयामध्ये येत्या सोमवारपासून अंमलात येणार आहे. ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी दिल्लीमधल्या काही प्रमुख टपाल कार्यालयामधलं कामकाज सोमवारी जनतेसाठी बंद राहणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून. केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्याचं काम वेगानं सुरू, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेत प्रकल्पनिहाय समन्वय अधिकारी देणार अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची नागपुरात माहिती आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात येत्या 23 जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.